आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महावीर जयंती सर्वत्र उत्साहात साजरी. नागपुरात भव्य शोभायात्रेसह अनेक कार्यक्रम आयोजित. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मध्य रेल्वेची पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी. नागपूर विभागात अनेक विकासकार्य प्रगतीपथावर. नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीज चोरीचे 1225 प्रकरणं उघडकीस. आणि अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या 2028 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार. आता सविस्तर बातम्या. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत असून यानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्यात. भगवान महावीर यांचं जन्मस्थान असलेल्या बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातल्या कुंडलपूरमध्ये शोभायात्रा, मस्तकाभिषेक आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक पर्व, सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी घेऊन येवो, त्यांचं जीवन समाजाला सदैव प्रेरणा देत राहो असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. भगवान महावीर यांचा जयंती महोत्सव नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून श्री दिगंबर जैन परिवार मंदिर ट्रस्ट आणि सकल जैन समाजाच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी इतवारी इथल्या दिगंबर जैन परिवार मंदिर इथून निर्यापक श्रमण वीर सागरजी महाराज संघ आणि निष्काम मती माताजी संघ यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत 121 फूट उंचीचा भव्य ध्वज, आकर्षक चित्ररथांचा समावेश होता. शोभायात्रा मार्गावर जागोजागी पुष्पवर्षाव करण्यात आला. ठिकठिकाणी मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं. याशिवाय विविध संघटनांकडून प्रसादही वितरित करण्यात आला. अकोला शहरात जैन समाजाच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेची सुरुवात अकोल्यातल्या प्राचीन जैन मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात झाली. देशाची आर्थिक वर्षातली वस्तू आणि सेवा करात क्षेत्रातील निर्यात 280 अब्ज डॉलरवर गेली आहे. ही निर्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीतल्या 778 अब्ज डॉलरपेक्षा 6% अधिक असल्याचं वाणिज्य मंत्रालयानं सांगितलं. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्यात प्रोत्साहन परिषद आणि उद्योजकांच्या बैठकीत ही आकडेवारी समोर आली आहे. गृह मंत्रालयानं 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहवूर राणा प्रकरणात नरेंद्र मान यांची 3 वर्षांसाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राणाच्या प्रत्यर्पणासाठी अंतिम अर्ज फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणलं जात आहे. या घटनेमुळे हल्ल्यातल्या न्याय प्रक्रियेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान राणाच्या प्रत्यार्पणविषयी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ये मोदी जी का दृढ़ संकल्प था कि जिन लोगों ने हमारी देश पर आंख उठाई उनको सख्त से सख्त सजा मिले. और आज हर भारतवासी को गर्व है मोदी जी पर, विशेषकर हम सब मुंबई के कृतज्ञ हैं मोदी जी के कि ऐसे लोग जिन्होंने हमारे देश के ऊपर हिंसक हमला किया था उनको हम भारत के धरती पर भारत के कानून के अंतर्गत सजा दिलाएंगे. आतंकवादियों के खिलाफ हमारी सरकार का बड़ा कड़ा रवैया है और हम किसी को भारत की धरती पर आज नहीं डालने देंगे. मुंह तोड़ जवाब आतंकवादी घटनाओं पर.
वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठासमोर 16 एप्रिल रोजी ही सुनावणी होईल. या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्ह 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मध्य रेल्वेनं पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. 14 स्थानकांवर नवीन पादचारी पूल बांधण्यात आला आहे. यात नागपूर विभागात तिगाव, पांढुर्णा, भरतवाडा इथला पुलांचा समावेश आहे. स्टेशन विकास कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर आणि अजनी इथं मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे कामं सुरू आहेत. ट्रॅक पायाभूत सुविधांची वाढ देखील करण्यात आली असून बुटीबोरी उमरेड 31 किलोमीटरची गती 50 ते 75 किलोमीटर प्रतितासानं वाढवली आहे. तर बडनेरा अमरावती 9 किलोमीटरची गती 90 ते 110 किलोमीटर प्रतितासानं वाढविण्यात आली आहे. या घडामोडींमुळे प्रवास आणि मालवाहतूक या दोन्हींसाठी सुरक्षित, जलद आणि अधिक कार्यक्षम रेल्वे नेटवर्क तयार करण्याच्या दिशेनं मध्य रेल्वेच्या प्रवासात एक महत्वपूर्ण झेप घेतली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यात महावितरणनं केलेल्या धडक कारवाईत गेल्या आर्थिक वर्षात वीज चोरीचे तब्बल 4196 गंभीर प्रकार उघडकीस आलेत. या चोरीमुळे महावितरणला सुमारे 7,19,54,000 रुपयांच्या 38,39,728 युनिट विजेचं नुकसान झालं. याव्यतिरिक्त प्रत्यक्ष गरजेव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्षपणे वीज वापरणाऱ्या 302 ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात आली तर 171 वीज चोरट्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आकडेवारीनुसार वीज चोरी करणाऱ्यांमध्ये तारांवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्या 2,345 ग्राहकांना समावेश आहे. प्रत्यक्ष वापराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्ष वीज वापरणाऱ्या 302 ग्राहकांनी 3,132 युनिट विजेचा अनधिकृत वापर केलेला आहे, ज्यासाठी त्यांना 83,44,000 रुपयांचे देयक आकारण्यात आले आहेत. गोंदिया बल्लारशा वाढीव रेल्वे लाईन प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे उद्या माध्यम प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. दुपारी 12:15 पत्रपरिषद होणार असून त्यात गडचिरोली तसंच इतर जिल्ह्यातील पत्रकार सहभागी होणार आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची आज 60वी पुण्यतिथी. त्यानिमित्तानं अमरावती इथल्या त्यांच्या स्मृतीस्थळावरील डॉ पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र वाहून साजरी करण्यात आली. त्यांनी प्रथम शिक्षण क्रांती करून कृषक समाजाला शिक्षित केलं आणि भारतात कृषी क्रांती केली तसंच रूढी परंपरावादी कृषक समाजाला नव्या प्रगत व्यवस्थेकडे नेलं. दरम्यान शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा केली. विदर्भातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेमुळे समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली. त्यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून भारतरत्न बहाल व्हावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अमरावती इथं दिली. शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बावनकुळे बोलत होते. पंजाबराव देशमुख हॉस्पिटल इथं आजपासून रुग्णांच्या सेवेत डायलिसिस मशीन सुरू करण्यात आल्या असून याचे लोकार्पण पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झालं. अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या 2028 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळानं काल याची घोषणा केली. ऑलिम्पिकमध्ये 20 षटकांचे सामने होणार असून त्यात पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेत प्रत्येकी 6 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी 15 खेळाडू खेळू शकणार आहेत, मात्र अद्याप यासाठी स्टेडियमच्या नावाची यादी ठरवण्यात आलेली नाही. प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजांनुसार येत्या काही तासात विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 40-50 किलोमीटर प्रतितास वेगानं सोसाट्याचे वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून बाहेर जाताना काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 43.7 सेल्सिअस तर नागपूरचं आजचं कमाल तापमान 40.5 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. सध्या नागपुरात ढगाळ वातावरण असून हलक्या पावसांच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महावीर जयंती सर्वत्र उत्साहानं साजरी. नागपुरात भव्य शोभायात्रेसह अनेक कार्यक्रम आयोजित. आर्थिक वर्ष 2024-25 मध्य रेल्वेची पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात कामगिरी. नागपूर विभागात अनेक विकासकार्य प्रगतीपथावर. नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीज चोरीचे 1,225 प्रकरणं उघडकीस. आणि अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या 2028 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.